श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। 11व्या अध्यायाचा अनुपम असा 16वा श्लोक काल आपण घेतला। सुप्रसिद्ध श्लोक ज्यात त्या विश्वरूपाचे वर्णन अनेक बाहू द्रवक्त्र नेत्रम पश्यामि त्वा सर्वतोनंत रूपम नांतम न मध्यम न पुनस्तवादिम पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम अशा प्रकारे संस्कृत भाषेत केलेला आहे। तू उभा ना बैठा दिघडू ना खुजटा तुझ तळी वरी वैकुंठा तूची आहसी। तूच खाली आहे तूच वर आहे तू उभा नाही ना बसलेला नाही जिकडे पहावे तिकडे तूच तू आहे। पण अशा या तुझ्या रूपामध्ये एक उणीव मात्र मला दिसते ती म्हणजे याचा आदी मध्य आणि अंत पाहू गेले तरी मला सापडत नाही। अशा प्रकारे अर्जुनाने त्या विश्वरूपाची स्तुती केली। शेवटी म्हटले तरी मज पाहता मुकुंदा तू ऐसाची व्यापकू सर्वदा भक्तानुग्रहे तया मुग्धा रूपाते धरीसी। भक्त तुला जसा पाहायची इच्छा करेल त्याप्रमाणे तू रूप धरतोस। ऐसी मूर्ती कोडीसवाणी कृपा करुणी होसी विश्वरूपा। एवढा मोठा तू विश्वरूप विश्वदेव आहे पण तरी सुद्धा भक्तांवर कृपा करण्यासाठी अत्यंत सुंदर अशी मूर्ती तयार होतोस। चहुभुजांचे सावळे पाहता ओल्हावती मन डोळे अशी चतुर्भुज मूर्ती सावळी गोजरी मूर्ती होऊन तू आमच्या समोर आहेस। आम्ही तुला ओळखू शकलो नाही। आता 17व्या श्लोकापासून पुढचं निरूपण आज आपण घेणार आहोत। सुरू करूया 11व्या अध्यायाचा 17वा श्लोक।
कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
किरीटिनं गदिनं चक्रिनं च तेजो राशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वां दूरनिरीक्षं समन्तात् दीप्तानलार्कं द्युतिमप्रमेयम्।
मुकुट गदा व सुदर्शन चक्र धारण करणारा तेजाचा राशी जणू ज्याचे तेज सर्वत्र पसरले आहे ज्याच्याकडे एकसारखे पाहणे देखील अशक्य आहे असा तू दीप्तिमान अग्नी व सूर्य यांच्या प्रभेसारखी ज्याची प्रभा सर्वत्र पसरलेली आहे असा आणि अमर्याद अशा तुला मी पाहत आहे देवा।
नोहे तोची हा श्री मुकुट लेईलासी श्रीहरी परी आताचे तेज आणि थोरी नवलकी बहुवे तेची हे वरिलिये हाती चक्र परी जितया आयती सावरितासी विश्वमूर्ती ते नमोडे खुण येरी कडे तेची हे नोहे गदा आणि तडिलिया दोनी भुजा निरायुधा वागोरे सावरावया गोविंदा संसरिलिया आणि तेणेची वेगे सहसा माझिया मनोरथा सरिसा जाहलासी विश्वरूपा विश्वेशा म्हणोणी जाणे परी कायसे बाहे चोज विस्मयो करमायवाही पवाडू नाही मज चित्त होनी जात आहे निर्बुज आश्चर्य येणे हे एथ आथी का एथ नाही ऐसे श्वासोही नये काही नवलंग प्रभेची नवाई कैसी कोंदली सेंध।
हे श्रीकृष्णा तोच हा मुकुट आपल्या मस्तकावर धारण केला आहेस नव्हे का? परंतु त्याचे आताचे तेज आणि मोठेपणा ही काही मोठी विलक्षण आहे नेहमीपेक्षा वेगळी आहे। हे विश्वमूर्ती देवा तेच हे चक्र वरच्या हातात फिरवण्याच्या तयारीने तू सावरून धरीत आहेस। ती खूण नाहीशी झाली नाही आणि दुसऱ्या हातात असलेली तीच ही गदा नव्हे का? आणि चक्र व गदा घेतलेल्या दोन्ही हातांच्या खालचे हात शस्त्रां वाचून असून तेही श्रीकृष्णा घोड्याचे लगाम सावरून धरण्याकरिता सरसावले नाहीत का? आणि याच आवेशाने मी आपली इच्छा प्रदर्शित केल्याबरोबर परमेश्वरा तू एकाएकी विश्वरूप झालास असे मी जाणतो, परंतु हे नवल कसे आहे मला आश्चर्य करावयालाही अवकाश नाही, कारण या आश्चर्याने माझे चित्त गोंधळून जात आहे। हे विश्वरूपा येथे आहे की नाही अशा विचाराने नुसता श्वास सुद्धा घेता येत नाही। काय त्या अंगप्रभेचा चमत्कार आश्चर्यकारक आहे की ती कशी एकसारखी दाट भरलेली आहे कुणास ठावे।
एथचिहि दिठि करपत सूर्यखद्यो तू तैसे हारपत तैसे तीव्रपण अद्भुत तयाचे यया हो काजे महातेजाचा महार्णवी बुडोनी गेली वृष्टी आघवी की युगांत विजूची पालवी झाकले गगन नातरी संहार तेजाचिया ज्वाळा तोडोनी माचू बांधला अंतराळा आता दिव्य ध्यानाचाही डोळा पाहवेना उजाळू अधिकाधिक बहुवसू धडाडित आहे अतिदासू पळत दिव्य चक्षुंसीही त्रासू न्याहाळिता हो काजे महाप्रळयचा भडाडू होता काळाग्नी रुद्रांच्या ठाई गुढू तो तृतीय नयनाचा मढू फुटला जैसा तैसे पसरलेनी प्रकाशे सैंग्य पांचवनिया ज्वाळांचे वळसे पडता ब्रह्मकटाह कोळीसे होता हाती ऐसा अद्भुत तेजो राशी जन्मा नवलम्या देखिलासी नाही व्याप्तियाणि कांतीसी पारूजी तुझिया।
येथे विश्वरूपाच्या तेजामध्ये दृष्टी करपून जाते इतके त्याचे तेज आहे। सूर्य काजव्यासारखा भासतो आणि या तेजामध्ये मावळून जातो असे या तेजाचे तीव्रपण अद्भुत आहे। जणू काय या महातेजाच्या महासमुद्रामध्ये सर्व सृष्टी बुडून गेली आहे, अथवा आकाश तर प्रळय काळच्या विजयच्या पदराने झांकून गेले आहे, अथवा प्रळय काळच्या तेजाच्या ज्वाळा सर्व तोडून त्यांचा आकाशामध्ये मांडव बांधला आहे। आता असे ते विश्वरूपाचे तेज दिव्य ज्ञान दृष्टीनेही पाहवत नाही। अधिकाधिक पुष्कळ प्रकाश अतिदाह करणारा असा पेटत आहे, म्हणून ते तेज पाहण्यास दिव्य चक्षुलाही त्रास पडतो, अथवा महाप्रळय काळच्या अग्नीचा भडभडाट जो कालाग्नी नामक रुद्राच्या ठिकाणी गुप्त होता तो ज्याप्रमाणे शंकराच्या तिसऱ्या डोळ्यांनी त्या तिसऱ्या डोळ्याची कळी उमलावी त्याप्रमाणे पसरला आहे, त्याप्रमाणे त्या पसरलेल्या प्रकाशामुळे पंचाग्नीच्या ज्वालांचे वेढे जिकडे तिकडे पडत असता ब्रह्मांडाचे कोळसे होत आहेत। अशा प्रकाशाच्या अपूर्व तेजाची जणू काय राशीच असे तुझे आश्चर्यकारक रूप माझ्या जन्मात आजच मी पाहिले। महाराज, आपल्या तेजाला आणि व्याप्तीला अजिबात कुठे काही सीमा नाही। उजाळू अधिकाधिक बहु असू धडाडीत आहे अतिदासू, इतका उजेड इतका प्रकाश की त्याच्यामुळे दाह होतो, नुसता गरमी गरमी होत आहे, पडत दिव्य चक्षुषुही त्रासू न्याहाळिता, त्याला पाहण्यात हे जे तुम्हाला दिव्य नयन दिले आहे दिव्य चक्षु दिले आहे त्याला सुद्धा त्रास पडतो।
त्वमक्षरं परमं वेदितव्यं तमस्य विश्वस्य परम निधानम त्वमव्यया शाश्वत धर्म गोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे अनादि मध्यंतम अनंत वीर्यम अनंत बाहुं शशिशूर्य नेत्रम पश्यामि त्वां दीप्त हुताश वक्त्रम स्वतेजसा विश्वमीदं तपन्तम् देवा तू अक्षर औटावी मात्रेसी पर श्रुती जयाचे घर गिवसिता हाती, जे आकाराचे आयतन जे विश्वनिक्षेपक निधान, ते अव्यय तू गहन अविनाशजी, तू धर्माचा बोलावा अनादि सिद्ध तू नीच नवा, जाणे मी सदती सावा पुरुष विशेष तू, तू आदि मध्यांत रहितू स्वसामर्थे तू अनंतू, विश्वबाहू अपरिमितू विश्वचरण तू, पै चंद्र चंडांशु डोळा दावितासी कोप प्रसाद लिळा, एका रुससी तमाचा डोळा एका पाळितोसी कृपा दृष्टी।
देवा आपण परब्रह्म आहात, आपण ओंकाराच्या साडेतीन मात्रांच्या पलीकडे आहात व आपले ठिकाण वेद शोधत आहे अजूनही। जे आकार मात्राचे घर, जे विश्वरूपी ठेव्याची एकच खाण, असे जे अविकार गहन व अविनाश, ते महाराज आपण आहात। तू धर्माचा जिव्हाळा आहेस, तू मूळचाच सिद्ध आहेस आणि नित्य नवा असा आहेस। तू 36 तत्वाहून निराळा 37वा अलौकिक पुरुष आहेस असे मी जाणतो। तू आदि मध्य आणि अंत रहित आहेस, स्वतःच्या सामर्थ्याने तू अनंत आहेस। तुला सर्व बाजूंनी असंख्य हात व असंख्य पाय आहेत। जगातील सर्व हात आणि जगातील सर्व पाय हे तुझे हात आणि पाय झालेले आहेत व तुझ्या स्वरूपाला कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही। आणि चंद्र व सूर्य या तुझ्या डोळ्यांनी तू कोपाच्या व कृपेच्या लीला दाखवित आहेस व तू कोणावर कोप कटाक्षाने रागवतोस तर कोणावर कृपादृष्टीने प्रेम करून त्याचा सांभाळ करतोस।
जी एवं विधा तू ते मी देखतसे हे निरुते, पेटले प्रळयाग्नीचे उजीते तैसे वक्त्र हे तुझे, वणिवेनी पेटले पर्वत कवळुनी ज्वाळांचे उभळ उठत, तैसी चाटीत दाढा दात जी भलोळे, ये वदनींचिया उबा आणि जी सर्वांग कांतीचिया प्रभा, विश्वतातले अतिक्षोभा जात आहे।
देवा मी याप्रमाणे तुझे हे स्वरूप खरोखर पाहत आहे। पेटलेल्या प्रळयाच्या अग्नीचे तेज जसे असावे तसे हे तुझे तोंड आहे, इतका अग्नी तुझ्या तोंडातून बाहेर पडत आहे। वणव्याने चोहोकडून पर्वत पेटला म्हणजे जसा ज्वालांचा भडका उठतो ना, अगदी त्याप्रमाणे दात आणि दाढा, ही दात दाढा चाटीत असलेली जीभ लोळत आहे। या तोंडाच्या उष्णतेने आणि सर्व शरीराच्या तेजाच्या प्रकाशाने संतप्त झालेले विश्व अतिशय खवळून गेलेले आहे।
ध्यावा पृथ्वीव्योरिदमंतरम ही व्याप्तम त्वयेकेन दिशश्च सर्वा, दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन।
स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामधील हा सर्व प्रदेश म्हणजे संपूर्ण अंतरिक्ष व सर्व दिशाही तू एकट्याने व्यापले आहेस। हे विश्वरूपा, हे तुझे अद्भुत आणि उग्र रूप पाहून सर्व त्रैलोक्य भयाने व्याकुळ झाले आहे।
काजे भूलोक पाताळ पृथ्वी विहन अंतराळ, अथवा दश दिशा समाकूळ दिशा चक्र, ते आगवेची तुआ एके भरले देखता हे कौतुके, परी गगनाही सकट भयानके आपल विजे जेवी, ना तरी अद्भुत रसाचा कल्लोळी जाहली चौदाही भुवनासी कडियाळी, तैसे आश्चर्यची मगमी आकळी काय एक, नावरे व्याप्ती हे असाधारण, न साहवे रूपाचे उग्रपण, सुख दूर गेले परी प्राण बिपाई धरी जग, देवा देखो निया तू ते नीणो कैसे आले भयाचे भरिते आता दुख कल्लोळी झळंबते तिन्ही भुवने एरवी तुझ महात्म्याचे देखणे तरी भय दुःखासी का मेळवणे परी हे सुख नव्हेची जेणे गुणे हे जाणवता हे मज
किंवा भूलोक आणि पाताळ पृथ्वी अंतरिक्ष अथवा दहा दिशा सर्व क्षितिज वर सांगितलेले ते सर्व तू एकट्याने भरलेले आहे हे मी कौतुकाने पाहत आहे परंतु जसे एखाद्या भयंकर वस्तूने आकाश सुद्धा सर्व जग बुडवावे आकाशासहित सर्व जग बुडवावे तसे तुझ्या भयंकर स्वरूपाने वरील सर्व ठिकाणे म्हणजे भूलोक पाताळ पृथ्वी अंतरिक्ष ही सर्व ठिकाणे व्यापलेली मी पाहत आहे अथवा ज्याप्रमाणे अद्भुत रसाच्या लाटांनी 14 भुवनांना वेढा पाडावा त्याप्रमाणे ही अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट मी पाहत आहे मग मी कशा कशाचे आकलन करावे या विश्वरूपाची व्यापकता इतकी विलक्षण असल्यामुळे तुझे आकलन अजिबात होऊ शकत नाही तुझी रूपाची प्रखरता आता सहन होत नाही देवा यामुळे सुख तर दूरच राहिले परंतु जग आपले प्राण मोठ्या कष्टाने धरून राहिले आहे देवा तुला पाहून भयाची भरती कशी आली हे कशी सांगू हे काही कळत नाही प्रस्तुत दुःखाच्या लाटांमध्ये तिन्हीही लोक गटांगळ्या खात असताना मी पाहत आहे आणि सहज विचार करून पाहिले तर तू जो महात्मा त्याचे दर्शन झाले तर मग भय व दुःख यांचा योग का व्हावा परंतु हे विश्वरूपाचे दर्शन सुखकारक ज्या कारणामुळे होत नाही ते कारण मला आता कळून आले आता मला कळून आले की का बरं लोक या विश्वरूपाची इच्छा करत नाही मंडळी हे आपणही विचार करा जर आपल्याला विश्वरूप दिसू लागलं सगळे लोक एकाच वेळी काय काय काम करत आहे हे सगळं आपल्याला दिसू लागलं कोणाच्या मनात काय विचार चालू आहे कोण काय बोलतो हे सगळं आपल्याला जर दिसू लागलं तर खरोखर पागल होऊन जाऊ वेड होऊन जाऊ आपण त्या अर्जुनाची अवस्था अगदी तशीच होत आहे पुढे अर्जुन काय म्हणतो तव तुझे रूप नोहे दिठे तव जगासी संसारिक गोमटे आता देखिलासी तरी विषय विटे उपनला त्रासू तेवीची तू ते देखलिया साठी काई सहजा तुझ देवो येईल मिठी आणि नेदी तरी संकटी राहो केली म्हणून मागा सरो तव संसारू आळवीत येतसे अनिवारू आणि पुढा तू तव अनावरू नयेसी घेवो ऐसा माझा रिली साकडा बापुड्या त्रैलोक्याचा होतसे हुरडा हा ध्वनी जी फुडा चो जबला मज जैसा आरंबळला आगी समुद्रा ये निवावया लागी तव कल्लोळपणाचिया तरंगी आगळा बिहे तैसे या जगासी जाहले तू ते देखो नी तळमळीत ठेले या माजी पैल भले ज्ञान सुरांचे मिळावे जोपर्यंत तुझे रूप दृष्टीस पडले नाही तोपर्यंत जगास विषय सुख चांगले वाटते आता ज्या अर्थी तुझ्या स्वरूपाचे दर्शन झाले त्या अर्थी या सर्व विषयांचा वीट आल्यामुळे कंटाळा उत्पन्न झाला आहे त्याचप्रमाणे तुला पाहिल्याबरोबर तुला एकदम आलिंगन देता येईल का आलिंगन जर न द्यावे तर या संकटात कसे राहावे म्हणून तुला मिठी न देता मागे सरावे तर अनिवार्य असा हा जन्म मरणरूप संसार मागे सरण्याला आडवा येतो आणि पुढे असणारा तू जर अनावर असल्या कारणाने आकळता येत नाहीस याप्रमाणे मध्येच असलेल्या म्हणजे संकटात सापडल्या बिचाऱ्या मला आणि या सर्व त्रैलोक्याला होरपळत जात आहे असं का करतोस असा माझा खरोखर अभिप्राय झाला आहे असा अग्नीने पोळलेला मनुष्य थंड होण्याकरता समुद्राजवळ येतो त्यावेळी खवळलेल्या पाण्याच्या लाटांनी जसा तो अधिकच भीतो या जगाची तशी स्थिती तू करून ठेवलेली आहे तुला पाहून तुझ्या विश्वरूपाचे दर्शन झाल्यावर ते तळमळत राहिले यापैकी पलीकडे गेलेले जे ध्यान संपन्न देवाचे चांगले समुदाय आहेत त्यांचं काय होते ते सांगतो.
अमी हित्वा सूर संधा विशंती केचित भिता प्रांजलयो गुणंती स्वस्ती युक्त्युक्त्वा महर्षी सिद्ध संगा स्तुन्वंती त्वा स्तुति भी पुष्कला भी.
एकादश हे सर्व देवांचे समुदाय तुझ्यामध्ये प्रवेश करीत आहे. कोणी भिऊन म्हणजे भयभीत होऊन हात जोडून तुझे स्तवन करीत आहे. महर्षी व सिद्ध यांचे समुदाय स्वस्ती स्वस्ती असे म्हणून दीर्घ स्तोत्रांनी तुझी स्तुती करत आहे.
हे तुझे नियांगिके तेजे जाणूनी सर्व कर्मांची बीजे मिळत तुझा तू निजे सद्भावेसी आणि कैक साव्या भयभिरू सर्वस्वे धरूनी तुझी मोहरू तुझ प्रार्थिता ती करू जोडोनिया देवा विद्यार्णवी पडिलो जी विषय वागुरे आतुडलो स्वर्ग संसाराचा साकडलो दोन्ही वागी ऐसा मुचे सोडवणे तुझ वाचोनी की जेल कवणे तुझ शरणगा सर्व प्राणे म्हणत देवा आणि महर्षी अथवा सिद्ध का विद्याधर समूह विविध हे बोलत तुझ स्वस्ती वाद करीती स्तवन.
यापैकी पलीकडे गेलेले जे ज्ञान संपन्न देवाचे चांगले समुदाय आहेत ते ज्ञान संपन्न देवाचे समुदाय तुझ्या अंगाच्या तेजाने सर्व कर्मांची बीजे जाळून आपल्या चांगल्या भावनेच्या जोरावर तुझ्या स्वरूपात मिळतात. आणखी कितीक जे स्वभावत भयभीत झालेले आहेत ते सर्व प्रकारांनी तुझ्या मार्गाचा आश्रय करून हात जोडून तुझी प्रार्थना करतात. हे देवा आम्ही अज्ञानरूपी समुद्रामध्ये पडलो आहो आणि महाराज विषयरूपी जाळ्यात गुंतलो आहोत. त्याचप्रमाणे स्वर्ग आणि संसार या दोहांच्या कचाटीत आम्ही सापडलो आहोत. अशा आमची मुक्तता तुझ्या वाचून कोण करील. देवा आम्ही तुला सर्व प्राणांनी शरण आलो आहोत असे ते म्हणतात. आणि महर्षी अथवा सिद्ध कृतार्थ पुरुष अथवा विद्याधरांचे नाना प्रकारांचे समुदाय हे तुला तुझे कल्याण असो तुझे कल्याण असो असे म्हणतात आणि तुझी स्तुती करतात. हा विश्वरूपाचा सुंदर भाग सुरू आहे पण वेळेअभावी किंवा वेळेची मर्यादा पाळण्यासाठी आपल्याला इथे विश्रांती घ्यायला लागेल. पुढे उद्या 22 श्लोकापासून पुढचा भाग घेण्याला सुरुवात करू. आज इथेच विश्रांती घेऊया.
पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.